आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द। परराज्यातल्या तिघांना अटक। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न। निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी। सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राजू शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत। यातले राजू आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे। त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत। आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली।
एकूण 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते।
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं। ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत। तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली।
माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल।
नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती। पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं। सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली।
नीट पेपर फुटे असेल, पीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही।
या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे। कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिक्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला, मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले, त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी, सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।